आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या, www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी जुलै 7, 2024. विषय: देव. सोनेरी मजकूर. यशया: मी परमेश्वर आहे, मीच फक्त देव आहे, दुसरा कोणीही देव नाही. मी तुला वस्त्रे घातली पण तरीही तू मला ओळखत नाहीस. उत्तरदायी वाचन: स्तोत्र संहिता. पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग आणि जगातील सर्व लोक परमेश्वराचे आहेत. परमेश्वराने पाण्यावर पृथ्वी निर्माण केली, ती त्याने नद्यांवर निर्माण केली. परमेश्वराच्या डोंगरापर्यंत कोण जाऊ शकेल? परमेश्वराच्या पवित्र मंदिरात कोण उभा राहू शकतो? तिथे कोण उपासना करू शकतो? ज्या लोकांनी वाईट कृत्य केली नाहीत, ज्यांचे हृदय शुद्ध आहे, ज्यांनी माझ्या नावाचा उपयोग असत्य सत्य वाटावे यासाठी केला नाही आणि जे खोटे बोलले नाहीत व ज्यांनी खोटी आश्वासने दिली नाहीत, तसेच लोक तिथे आराधना करू शकतील. चांगले लोक इतरांना आशीर्वाद देण्यासाठी परमेश्वराला विनंती करतात. ते चांगले लोक देवाकडे, त्यांच्या त्रात्याकडे चांगुलपणाची मागणी करतात. वेशींनो, आपले मस्तक उंच करा. जुन्या दरवाजांनो, उघडा, म्हणजे तो गौरवशाली राजा आत येईल. तो गौरवशाली राजा कोण आहे? परमेश्वरच तो राजा आहे. तोच बलवान सैनिक आहे. परमेश्वरच तो राजा आहे. तोच युद्धातला नायक आहे. वेशींनो, तुमची मस्तके उंच करा. प्राचीन दरवाजांनो, उघडा, म्हणजे तो गौरवशाली राजा आत येईल. तो गौरवशाली राजा कोण आहे? सर्वशक्तिमान परमेश्वरच तो राजा आहे. तोच तो गौरवशाली राजा आहे. दडा उपदेश बायबल पासून अनुवाद. हे इस्रायल लोक हो, ऐका, परमेश्वर हाच आपला देव आहे. अनुवाद: मवाबातील यार्देन खोऱ्यातून पिसक पर्वताच्या माथ्यावरील नबो नामक शिखरावर मोशे चढून गेला. यरिहो समोरील यार्देन पलीकडचा हा भाग. परमेश्वराने मोशेला गिलाद पासून दानपर्यंत सर्व प्रदेश दाखवला. परमेश्वर मोशेला म्हणाला, अब्राहम, इसहाक आणि याकोब यांना कबूल केलेला हाच तो प्रदेश. त्यांच्या वंशजांना तो द्यायचे मी त्यांना वचन दिले आहे. तुला मी तो पाहू दिला पण तू येथे जाणार नाहीस. मोशे वारला तेव्हा 21 वर्षाचा होता. तेव्हाही त्याची तब्येत ठणठणीत होती व दृष्टी चांगली होती. इस्रायलला मोशे सारखा दुसरा संदेष्टा मिळाला नाही. परमेश्वराला मोशेचा प्रत्यक्ष परिचय होता. यहोशवा: मोशे परमेश्वराचा सेवक होता. नूनाचा पुत्र यहोशवा मोशेचा मदतनीस होता. मोशेच्या निधनानंतर परमेश्वर यहोशवाशी बोलला. परमेश्वर म्हणाला, माझा सेवक मोशे मरण पावला आहे. आता तू आणि हे लोक यार्देन नदी पलीकडे जा. मी इस्रायल लोकांना देणार असलेल्या प्रदेशात तू गेले पाहिजेस. मोशेला दिली तशीच तुलाही मी साथ देईन. तुला आता कोणी तुझे आयुष्य असेपर्यंत अटकाव करू शकणार नाही. मी तुला सोडणार नाही, तुला अंतर देणार नाही. यहोशवा: याजक कराराचा कोश वाहून नेतील. त्यांना सांग, यार्देन नदीच्या किनाऱ्यापर्यंत जा आणि प्रवाहात थांबा. यहोशवा मग इस्रायल लोकांना म्हणाला, इकडे या आणि आपल्या परमेश्वराची वचने लक्षपूर्वक ऐका. देव आपल्या संगती आहे याची ती साक्ष होय. तो कनानी, हिती, हिवी, परिजी, गिरगाशी, अमोरी व यबुसी या आपल्या शत्रूंचा खात्रीने पराभव करील. त्यांना त्या प्रदेशातून हुसकावून लावील. याजक परमेश्वराच्या कराराचा कोश वाहतील. परमेश्वर म्हणजे साऱ्या विश्वाचा मालक होय. यार्देन नदीतून तुमच्या पुढे तो कोश नेतील. जेव्हा त्यांच्या टाचा नदीच्या प्रवाहाला स्पर्श करतील तेव्हा प्रवाह वाहायचा थांबेल. पाणी आहे त्या ठिकाणी थांबून मागच्या मागे धरणाप्रमाणे अडवले जाईल. कराराचा कोश वाहणारे याजक निघाले आणि नदी पार करून जाण्यासाठी सर्व लोकांनी मुक्काम हलवला. त्या लोकांनी यार्देन नदी पार करायला सुरुवात केली आणि लगेच पाणी वाहायचे थांबले. पाण्याची जणू भिंत होऊन ते मागे अडवले गेले. थेट आदाम नगरापर्यंत पाणी सर्वदूर साठून राहिले. यरिहो जवळ लोकांनी नदी पार केली. तेथील जमीन कोरडी झाली. याजक परमेश्वराच्या कराराचा कोश घेऊन नदीच्या मध्यावर आले व थांबले. सर्व इस्रायल लोक कोरड्या जमिनीवरून यार्देन पलीकडे निघून जाईपर्यंत ते तिथेच थांबले. यहोशवा तो म्हणाला, तुमच्या परमेश्वर देवाच्या पवित्र करार कोशासमोर नदीच्या मध्यभागी जा. तेथून प्रत्येकाने एक एक दगड उचलून आणा. इस्रायल मधील आपापल्या कुळाचे प्रतीक म्हणून तो राहील. तेव्हा असा दगड खांद्यावर घेऊन या. यहोशवा म्हणाला, या दगडांचे महत्व काय? ते येथे कशासाठी? असे उद्या तुमची मुले तुम्हाला विरतील तेव्हा त्यांना सांगा. यार्देन नदीच्या कोरडच्या पात्रातून इस्रायल लोक कसे आले त्याची ही आठवण आहे. तेव्हा तुमच्या परमेश्वर देवाने नदीचा प्रवाह रोखला होता. आम्ही तांबडा समुद्र ओलांडला त्यावेळी झाले तसेच येथेही लोकांनी नदी ओलांडेपर्यंत नदीचे पात्र कोरडे होते. तांबडा समुद्रही परमेश्वराने असा साठवला होता. आपला परमेश्वर अतिशय प्रतापी आहे हे जाणून येथील लोकांना त्याचा धाक वाटावा म्हणून तुमच्या परमेश्वर देवाने असे केले. यहोशवा यरिहो जवळ असताना यहोशवाने समोर पाहिले तर एक माणूस पुढे उभा असलेला त्याला दिसला. त्या माणसाच्या हातात तलवार होती. यहोशवाने पुढे होऊन त्याला विचारले, तू आमच्या बाजूचा आहेस की शत्रूच्या गोटातील? त्यावर तो उत्तरला, मी तुमचा शत्रू नव्हे, परमेश्वराच्या सैन्याचा सेनापती या नात्याने नुकताच येथे तुझ्या समोर आलो आहे. यावर यहोशवाने त्याला जमिनीवर डोके टेकवून आदरपूर्वक अभिवादन केले आणि विचारले, स्वामीची काय आज्ञा आहे? मी आपला सेवक आहे. परमेश्वराच्या सैन्याचा सेनापती म्हणाला, तुझी पादत्राणे काढ, कारण जेथे तू आत्ता उभा आहेस ती जागा पवित्र आहे. यहोशवाने त्याचे ऐकले. यहोशवाने इस्रायल लोकांच्या सर्व वंशांना शखेम येथे एकत्र बोलावले. इस्रायलीयपैकी वडीलधारी मंडळी, न्यायाधीश, प्रमुख, अधिकारी या सर्वांना पुढे बोलावले. ही मंडळी परमेश्वरासमोर उभी राहिली. मग यहोशवा सर्वांशी बोलला. तो म्हणाला, इस्रायलच्या परमेश्वर देवाचे तुम्हाला काय सांगणे आहे ते आता मी तुम्हाला कळवतो. फार पूर्वी तुमचे पूर्वज फरात नदीच्या पलीकडे राहत होते. अब्राहम आणि नाहोर यांचा बाप तेरह याच्या काळातील लोकांविषयी मी बोलत आहे. त्यावेळी हे लोक इतर दैवतांची पूजा करत होते, पण मी परमेश्वराने तुमचा पूर्वज अब्राहम याला नदी पलीकडल्या प्रदेशातून बाहेर काढले. कनान देशात त्याला बराच प्रवास घडवला आणि त्याला बरीच मुले बाळे दिली. त्याला मी इसहाक हा त्याचा पुत्र दिला. मग याकोब आणि एसाव हे दोन पुत्र इसहाकाला दिले. सेईर डोंगरा भोवतालची जमीन मी एसावला दिली. याकोब आणि त्याची मुले बाळे येथे राहिली नाहीत. ती मंडळी मिसर देशात गेली. मग मी मोशे आणि अहरोन यांना मिसरला पाठवले. अशा प्रकारे तेथून सुटका झाल्यावर ते समुद्रापर्यंत आले तरी मिसर मधील लोक त्यांचा पाठलाग करत होते. रथ, घोडेस्वार यांच्यासह त्यांनी पाठलाग केला, तेव्हा त्यांनी माझा म्हणजे परमेश्वराचा धावा केला, म्हणून मी मिसर मधील लोकांना अनेक संकटांनी हैराण केले, समुद्राला त्यांना आच्छादून टाकायला लावले आणि त्यांना त्याने बुडवले। मिसरच्या सैन्याची मी काय स्थिती केली ती तुम्ही डोव्यांनी पाहिलीच आहे। त्यानंतर तुम्ही बरेच दिवस वाळवंटात काढले, मग तुम्ही यार्देन नदी पार करून यरिहो येथे आलात। मी परमेश्वराने तुम्हाला ती जमीन दिली, तुम्हाला ती मिळवायला परिश्रम करावे लागले नाहीत। मग यहोशवा लोकांना म्हणाला, तुम्ही आत्ताच परमेश्वराचे शब्द ऐकलेत, तुम्ही त्याची आदरपूर्वक उपासना केली पाहिजे आणि प्रामाणिकपणाने त्याची सेवा केली पाहिजे। तुमच्या पूर्वजांनी ज्या खोट्या दैवतांची पूजा केली त्यांचा त्याग करा। फरात नदीच्या पलीकडे आणि मिसर मध्ये ते फार पूर्वी घडून गेले, आता फक्त या परमेश्वराची सेवा करा। यहोशवाच्या हयातीत आणि त्याच्या निधनानंतरही इस्रायल लोकांनी परमेश्वराची सेवा केली। परमेश्वराने इस्रायलासाठी काय केले हे पाहिलेली वडीलधारी माणसे जिवंत असताना लोक परमेश्वराची उपासना करत राहिले। योहान, देवाप्रती असलेली आमची प्रीती आम्ही त्याच्या आज्ञापालनाकडून दाखवू शकतो आणि त्याच्या आज्ञा फार अवजड नाहीत, आणि आम्हाला देवामध्ये खात्री आहे की जेव्हा आम्ही एखाद्या गोष्टीसाठी त्याच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना करतो तेव्हा तो आमचे ऐकतो। यहूदा, आता तुम्ही पडू नये म्हणून तुम्हाला राखावयास जो समर्थ आहे आणि तुम्हाला आपल्या गौरवी समक्षतेत शुद्ध असे सादर करायला जो मोठ्या आनंदाने तयार आहे, त्याला आणि आपले तारण करणारा जो एकच देव आहे, त्याला आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे गौरव, मान, पराक्रम आणि अधिकार काल, आज आणि अनंत काळ असो। आमेन। सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्र वचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले। विज्ञान आणि आरोग्य। देव महान मी आहे, सर्वज्ञ, सर्व पाहणारा, सर्व कार्य करणारा, सर्वज्ञ, सर्व प्रेमळ आणि शाश्वत। तत्व, मन, आत्मा, आत्मा, जीवन, सत्य, प्रेम, सर्व पदार्थ, बुद्धिमत्ता। शास्त्रवचनांमध्ये देव असे घोषित करतो, जीवन, सत्य, प्रेम, आत्मा दैवी तत्व आहे आणि दैवी तत्व प्रेम आहे आणि प्रेम हे मन आहे आणि मन चांगले आणि वाईट दोन्ही नाही, कारण देव मन आहे। म्हणून प्रत्यक्षात एकच मन आहे, कारण देव एकच आहे। एक देव असणे आणि आत्म्याच्या सामर्थ्याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही देवावर अत्यंत प्रेम केले पाहिजे। माझ्या पुढे तुला दुसरे देव नसतील। निर्गम 20:3। पहिली आज्ञा हा माझा आवडता मजकूर आहे, हे ख्रिश्चन विज्ञान प्रदर्शित करते। हे देव आत्मा मन या त्री एकत्वाला प्रवृत्त करते। हे सूचित करते की मनुष्याकडे देवाशिवाय दुसरा आत्मा किंवा मन नाही। शाश्वत चांगले आणि सर्व माणसांचे मन एकच असेल। पहिल्या आज्ञेचे दैवी तत्व अस्तित्वाच्या विज्ञानावर आधारित आहे, ज्याद्वारे मनुष्य आरोग्य, पवित्रता आणि शाश्वत जीवन प्रदर्शित करतो। सॅक्सन आणि इतर 20 भाषांमध्ये देवासाठी चांगली संज्ञा आहे। पवित्र शास्त्र घोषित करते की त्याने जे काही चांगले बनवले आहे ते स्वतः सारखेच आहे, तत्व आणि कल्पनेत चांगले। म्हणून आध्यात्मिक विश्व चांगले आहे आणि तो जसा आहे तसा देव प्रतिबिंबित करतो। देवाचे विचार परिपूर्ण आणि शाश्वत आहेत, पदार्थ आणि जीवन आहेत। भौतिक आणि ऐहिक विचार मानवी आहेत, ज्यात त्रुटी आहेत आणि देव आत्मा हे एकमेव कारण असल्याने त्यांच्यात दैवी कारणाचा अभाव आहे. ऐहिक आणि भौतिक वस्तू मग आत्म्याच्या निर्मिती नाहीत, ते केवळ आध्यात्मिक आणि शाश्वतच्या नकली आहेत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत शास्त्रवचनांमध्ये आत्म्याच्या मनाच्या पदार्थावरील विजयाच्या लेखाजोखा आहेत. मनुष्य ज्याला चमत्कार म्हणतात त्याद्वारे मोशेने मनाची शक्ती सिद्ध केली, तसेच यहोशवा, एलिया आणि अलिशा यांनी केले. इस्रायलची मुले आत्म्याचे प्रतिनिधी, शारीरिक भावना नव्हे, आत्म्याचे वंशज, ज्याने चूक, पाप आणि इंद्रिय यांच्याशी झुंज देऊन दैवी विज्ञानाद्वारे नियंत्रित केले जाते. जसे जसे इस्रायलच्या मुलांना तांबड्या समुद्रातून, मानवी भीतीच्या गडद ओहोटीतून आणि वाहणाऱ्या ओहोटीतून विजयी मार्ग दाखवण्यात आला, जसे त्यांना वाळवंटातून नेले जात होते, मानवी आशांच्या मोठ्या वाळवंटातून थकल्यासारखे चालत होते आणि वचन दिलेल्या आनंदाची अपेक्षा करत होते. आध्यात्मिक कल्पना सर्व योग्य इच्छांना त्यांच्या भावनेतून आत्म्याकडे, भौतिक अस्तित्वाच्या भावनेपासून आध्यात्मिक देवावर प्रेम करणाऱ्यांसाठी तयार केलेल्या गौरवापर्यंत मार्गदर्शन करेल. नश्वर मन ही अनेक तारांची वीणा आहे, जे एकतर विसंवाद किंवा सामंजस्याचे प्रवचन देते, जसे की त्यावर झाडणारा हात मानवी किंवा दैवी आहे. मानवी ज्ञान खोट्या गोष्टींच्या खोट्या अर्थाने खोलवर जाण्यापूर्वी भौतिक उत्पत्तीवर विश्वास ठेवण्यामध्ये जे एक मन आणि अस्तित्वाचा खरा स्रोत टाकून देतात, हे शक्य आहे की सत्याचे ठसे ध्वनी सारखे वेगळे होते आणि ते आले आदिम संदेश त्यांना आवाज म्हणून. येशूच्या मिशनने भविष्यवाणीची पुष्टी केली आणि जुन्या काळातील तथाकथित चमत्कारांना दैवी शक्तीचे नैसर्गिक प्रात्यक्षिक म्हणून समजावून सांगितले जे समजले नाही. निसर्गाचे नियम हे आत्म्याचे नियम आहेत, परंतु नश्वर सामान्यत कायदा म्हणून ओळखतात जे आत्म्याची शक्ती लपवतात. दैवी मन योग्यरित्या मनुष्याच्या संपूर्ण आज्ञाधारकपणाची, आपुलकीची आणि शक्तीची मागणी करते. कोणत्याही कमी निष्ठेसाठी आरक्षण दिले जात नाही. सत्याचे पालन केल्याने मनुष्याला शक्ती आणि शक्ती मिळते. त्रुटी सादर केल्याने शक्ती कमी होते. सत्य सर्व दुष्कृत्य आणि भौतिकवादी पद्धतींना वास्तविक आध्यात्मिक कायद्याने बाहेर टाकते. हा कायदा जो अंधांना दृष्टी देतो, बहिर्यांना ऐकतो, मुकांना आवाज देतो, लंगड्याला पाय देतो. जर ख्रिश्चन विज्ञान मानवी श्रद्धेचा अपमान करत असेल तर ते आध्यात्मिक समाजाचा सन्मान करते आणि फक्त एकच मन सन्मानासाठी पात्र आहे. हिब्रू, ग्रीक, लॅटिन आणि इंग्रजी मध्ये विश्वास आणि त्याच्याशी संबंधित शब्दांच्या या दोन व्याख्या आहेत, विश्वासार्हता आणि विश्वासार्हता. एक प्रकारचा विश्वास इतरांच्या कल्याणावर विश्वास ठेवतो, आणखी एक प्रकारचा विश्वास दैवी प्रेम आणि स्वतःचे तारण, भीती आणि थरथर कापून कसे कार्य करावे हे समजते. प्रभू, माझा विश्वास आहे, माझ्या अविश्वासाला मदत कर, अंधश्रद्धेची असहायता व्यक्त करते, तर हुकुम, विश्वास ठेवा आणि तुझे तारण होईल. आत्मनिर्भर विश्वासार्हतेची मागणी करते, ज्यामध्ये आध्यात्मिक समज समाविष्ट असते आणि सर्व काही देवाला गुपित करते. ख्रिश्चन विज्ञानातील अनंतेक पासून एक तत्व आणि त्याची अमर्याद कल्पना येते आणि या अमर्यादतेसह आध्यात्मिक नियम, कायदे आणि त्यांचे प्रात्यक्षिक येतात, जे महान दाताप्रमाणे काल, आज आणि कायमचे समान आहेत. कारण अशा प्रकारे बरे करण्याचे दैवी तत्व आणि ख्रिस्त विचार हिब्रू लोकांच्या पत्रात वर्णित आहेत. मनुष्य हा देव आत्म्याचा उपनिषक आहे आणि इतर कशाचाही नाही. देवाचे अस्तित्व अनंत स्वातंत्र्य सुसंवाद आणि अमर्याद आनंद आहे. जेथे परमेश्वराचा आत्मा आहे तेथे स्वातंत्र्य आहे. पूर्वीच्या मुख्य याजकांप्रमाणे मनुष्य सर्वात पवित्र देवाच्या क्षेत्रात प्रवेश करण्यास स्वतंत्र आहे. जेव्हा आपण चुकीच्या असण्यापेक्षा सत्यावर जास्त विश्वास ठेवतो, पदार्थापेक्षा आत्म्यावर जास्त विश्वास असतो, मरण्यापेक्षा जगण्यावर जास्त विश्वास असतो, माणसापेक्षा देवावर जास्त विश्वास असतो, तेव्हा कोणतीही भौतिक कल्पना आपल्याला रोखू शकत नाही. आजारी बरे करणे आणि त्रुटी नष्ट करणे हा विचार कायमस्वरूपी धरून ठेवा की ही आध्यात्मिक कल्पना पवित्र आत्मा आणि ख्रिस्त आहे, जी तुम्हाला वैज्ञानिक निश्चिततेसह उपचारांचा नियम, त्याच्या दैवी तत्वावर आधारित प्रेम, अंतर्निहित आणि सर्व सत्य समाविष्ट करून दाखवण्यास सक्षम करते. जीवन हा शाश्वत मी आहे, जो अस्तित्वात आहे आणि आहे आणि राहणार आहे, ज्याला काहीही मिटवू शकत नाही. कारण राज्य सामर्थ्य आणि वैभव सदैव तुझे आहे. कारण देव अमर्याद, सर्व शक्ती, सर्व जीवन, सत्य, प्रेम सर्वांवर आणि सर्व आहे. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.